आता आपण यातल्या खऱ्या मूलभूत विषयाकडे वळूया. यातला मूलभूत विषय असा आहे जो सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला जो सतावतो आणि पेशंट जो विचारतात की मी आता काय करायला पाहिजे म्हणजे मी बरा वाटेन, मला बरं वाटेल, त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मूलभूत प्रश्न असा असतो की मला वेदना का होतात, माझ्या वेदना कुठे निर्माण होत आहेत माझ्या शरीरात आणि त्या बंद का होत नाही आहेत, ह्या वेदना कुठून निर्माण होत आहेत, कुठल्या अवयवातून निर्माण होत आहेत आणि त्या बंद का बरं होत नाहीत, माझी व्याधी काय आहे, माझ्या शरीराच्या रचनेमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये काय बदल झाला आहे, हे जे काय मला होत आहे ह्याचं खरं कारण काय आहे, कंसामध्ये माझं काय चुकत आहे, मी कशात सुधारणा केली पाहिजे. या ठिकाणी गमतीचा एक भाग असा आहे की समाजामध्ये सध्या काही प्रमाणामध्ये नम्रपणा कमी होत चाललेला आहे, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास हा आपल्या कृतीशी, आपल्या वागण्याशी, आपल्या सवयींशी, आपल्या शरीराच्या निगराणीशी संबंधित आहे. हा विषय थोडासा काही वेळेला पेशंटकडनं दुर्लक्षित केला जातो आणि मग बोलण्यामध्ये नम्रपणा जाऊन त्या ठिकाणी काही वेळेला पेशंट्स हे डॉक्टरना जणू काही दरडावून विचारायला लागतात, पण मला असं का दुखत आहे. आपण आता त्या विषयाचा आणखीन पुढे जाऊन सखोल विचार करूया. आपल्या शरीराची जी रचना आहे याच्यामध्ये आपले जे मणके आहेत, हे मणके जेव्हा तयार होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्या मानेचे मणके तयार होतात जे 7 असतात, आपल्या पाठीचे तयार होतात ते 12 असतात, आपल्या कमरेचे तयार होतात ते 5 असतात आणि आपल्या माकडहाडामध्ये 5 मणके अधिक 2 किंवा 3 मणके हे एकत्रित असल्यासारखं आपलं माकड हाड तयार होतं. हे मणके जे आहेत हे आपण आपल्या मातेच्या उदरामध्ये असताना आपल्या वयाच्या 7व्या आठवड्यापासून 8व्या आठवड्यापासून तयार व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर हळूहळू आपल्या शरीराची रचना त्यामध्ये दिसायला लागते. आजकालच्या सोनोग्राफीमुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी तयार होत आहेत ह्या गोष्टी स्वच्छ दिसू शकतात. खरं बोलायचं झालं तर त्यावेळपासूनच आपल्याला आपल्या पुढील आयुष्यामध्ये काय होणार आहे, कुठले आजार होणार आहेत, काय त्रास होणार आहे या गोष्टी ठरायला लागतात. पाठदुखी आणि कंबरदुखी या विषयामध्ये जवळजवळ 50% गोष्टी ह्या अनुवंशिक असू शकतात. त्याचप्रमाणे एखाद्या कुटुंबामध्ये सर्व भावंडांमध्ये पण हा आजार दिसतो. एकाच आईवडिलांच्या मुलाबाळांमध्ये, मुलामुलींमध्ये हा आजार जास्ती प्रमाणात आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये दिसतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण असं पाहतो की बाळ हे वयाच्या 3 महिन्याच्या आसपास मान धरायला सुरुवात करतं. म्हणजे काय तर मान जी आहे त्याला आकार यायला लागतो आणि तो आकार हळूहळू आपल्याला बाळ मान धरायला लागल्यानंतर जाणवायला लागतो. ज्या ठिकाणी सुरुवातीला बाळ हे इंग्रजी सीच्या आकारामध्ये जे असतं त्यामध्ये डोकं हळूहळू वर यायला लागतं आणि बाळ हे समोर बघायला सुरुवात करतं. वयाचे साधारणतः 9 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंत हळूहळू कमरेचे स्नायू, कमरेची रचना ही पण बदलायला लागते आणि आपल्या कमरेचा बाक तयार होतो आणि मग आपल्याला बाळ जेव्हा उभं राहायला लागतं आधार घेऊन, आधाराशिवाय चालायला लागतं, त्यावेळेला कमरेचा आकार हा आपल्या नजरेला व्यवस्थित यायला लागतो. थोडक्यात वयाच्या 1.5 वर्षाच्या आसपास मान, पाठ आणि कंबर यांचे जे आकार आहेत, जे पाठीचा आकार सीच्या आकाराचा आहे तर मान आणि कमरेचा आकार हा उलट्या सीच्या आकाराचा आहे, म्हणजे पुढल्या बाजूला त्याचा उलट भाग आहे असं आपल्या हळूहळू लक्षात यायला लागतं. आपला विषय हा मुख्यत्वे करून पाठदुखी आणि कंबरदुखी असा असल्यामुळे मी ह्या माझ्या लेखनामध्ये कमरेसंबंधाने जास्ती बोलणार आहे. कमरेचा जो आकार आहे त्याच्यामध्ये जो बाक निर्माण होतो या बाकामध्ये एकंदर 5 मणके असतात. आपलं शरीर आईच्या पोटामध्ये तयार होत असताना आपण जर डार्विन त्याचा सिद्धांत उत्क्रांती हा विषय वाचला असेल तर त्यामध्ये जे प्राणी होते सरपटणारे जे प्राणी होते त्यांच्यामध्ये आणि ज्या प्राण्यांमध्ये व्हर्टिब्रल कॉलम किंवा मणके नसतात त्या प्राण्यांच्यामध्ये त्या जागी जो पदार्थ असतो त्या जागी जो काय अवयव असतो त्याला वैद्यकशास्त्रामध्ये नोटोकॉर्ड असं म्हणतात. हा जो नोटोकॉर्ड आहे तो आपल्या शरीरात मनुष्य प्राण्याच्या शरीरामध्ये आपल्या दोन मणक्यांच्या मध्ये जो पदार्थ असतो ज्याला आम्ही चकती किंवा डिस्क असं म्हणतो या डिस्कच्या केंद्रस्थानी तो राहतो आणि ह्या केंद्रस्थानी राहिलेल्या नोटोकॉर्डला सर्व बाजूंनी लपेटणारा काही पदार्थ तयार होतो. उदाहरणार्थ आपण एक बंद परडी घेतली आणि या परडीच्या आतमध्ये तो नोटोकॉर्ड घातला आणि या परडीची जी भिंत आहे ही खूपशी टणक केली. किंबहुना आपल्या नेहमीच्या पाण्यामध्ये आपण बांबूची परडी घेतली तर त्या बांबूची वीण आपण जास्ती घट्ट आणि जास्ती कडक आणि जास्ती जाड जर केली तर मग त्या डिस्कमधला बाहेरचा अंगठीसारखा दिसणारा भाग ज्याला आम्ही ॲन्युलस असं म्हणतो हा तयार होतो. ही जी डिस्क आहे ही डिस्क दोन मणक्यांच्या मध्ये असते. ती दोन्ही मणक्यांना वर आणि खाली चिकटलेली असते. थोडक्यात वर आणि खाली दोन्ही मणके आणि आतमध्ये असलेल्या नोटोकॉर्ड भोवती त्याला लपेटणारा ॲन्युलस ह्या गोष्टीचा डिस्कमध्ये अंतर्भाव होतो. ही डिस्क आपल्या शरीराला लवचिकपणा देते, आपल्या शरीराला स्पंजी ॲक्शन देते, स्प्रिंग ॲक्शन देते. आपल्याला माहिती आहे की आपले जे मणके आहेत त्यांचं प्रमुख कार्य हे त्याच्या मागच्या मोकळ्या जागेमध्ये जो आपला मज्जारज्जू आहे म्हणजे आपल्या मेंदूपासून आपल्या हातापायाच्या शिरा ज्या डोक्यापासून आपल्या माकडहाडाकडे हळूहळू खाली येताना एक एक लेवलला बाहेर पडत जातात यांना पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी आपल्या मणक्यांची रचना झालेली आहे. आपल्या मणक्यांची जी हाडं आहेत त्यांच्या ताकदीमध्ये वयानुरूप काही फरक होत असतो. पण आपण जर तरुण व्यक्तीमध्ये आपले मणके आपल्या शरीराच्या स्पाईनची रचना असं जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्या मानेचा आणि कमरेचा भाग हा आपण दोन पायावरती उभारायला लागल्यापासून तयार झालेला इतर प्राणी जगतापासून आपल्याला वेगळं बनवणारा असा हा भाग आहे. या रचनेमध्ये आत्ता आपण म्हणल्याप्रमाणे दोन मणके आणि त्यामध्ये असलेली चकती ह्याचा जर आपण विचार केला तर या दोन मणक्यांच्या पोटाच्या बाजूला आपली आतडी आणि आपल्या पोटामध्ये असलेले लिव्हर स्प्लीन म्हणजे यकृत प्लीहा आपली मूत्रपिंड आणि आपली आतडी हे अवयव असतात. त्याचप्रमाणे आपल्या हृदयाकडून पायाकडे जाणाऱ्या मोठ्या रक्तवाहिन्या असतात. पाठीकडच्या भागामध्ये उदाहरणार्थ आपण जेव्हा आपल्या पाठीला हात लावतो कमरेला जेव्हा हात लावतो मागे मध्यभागामध्ये त्यावेळेला आपल्याला ह्या मणक्याचा काही विशिष्ट भाग हाताला लागतो ज्याला आम्ही स्पायनस प्रोसेस असं म्हणतो. स्पायनस प्रोसेस आणि मणका ह्याच्यामधली जी पोकळी आहे या पोकळीमधून आपल्या मेंदूकडून आपल्या पायाच्या शिरा ह्या पोकळीमधून पायाकडे उतरत जातात. ह्या ज्या शिरा आहेत ह्या शिरा कमरेच्या ज्या शिरा आहेत त्यातल्या वरच्या दोन किंवा तीन शिरा या मांडीच्या पुढच्या भागात फिमोरल नर्व नावानी उतरतात. जांघेच्या बाजूला आणि मांडीच्या पुढच्या भागात त्या उतरतात. त्यातल्या खालच्या ज्या दोन अधिक एक अशा ज्या शिरा आहेत ह्या आपल्या कमरेतून मागच्या भागाला म्हणजे खुब्याच्या भागाकडे मांडीच्या मागे पोटरीच्या मागे आपल्या पावलाकडे जातात. ह्या शिरेला सायाटिक नर्व असं म्हणतात. आपल्या कमरेचं जे कार्य आहे याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य हे आपल्या पाठीला कणखरपणा देणे आपल्या पाठीला लवचिकपणा देणे आपल्या मज्जारज्जूचं संरक्षण करणे आणि माणूस म्हणून आपण दोन पायावरती जे आपल्या शरीराची नवीन कार्यपद्धती सुरू केलेली आहे, दोन पायावर उभं राहून त्याला पूर्णपणे आपल्या आयुष्यभर आधार देणे आणि विना तक्रार हे काम आयुष्यभर चालू ठेवणे, अशी आपल्या मणक्यांची रचना ईश्वरांनी केलेली आहे. त्याचं जे कार्य आहे, ह्याच्या कार्याबद्दल बोलताना आपले जे मणके आहेत, या मणक्यांचा पाठीच्या भागाकडे एक सांधा असतो. हा जो सांधा आहे ह्याला आम्ही फॅसेट जॉईंट असं म्हणतो. ह्या फॅसेट जॉईंटमध्ये दोन्ही मणके एकमेकाच्या जवळ येतात आणि ह्या सांध्यामध्ये आपण पुढे वाकणे, आपण मागे वाकणे, आपण वळणे आणि आपण कडेला वाकणे ह्या हालचाली कमी अधिक प्रमाणामध्ये होत असतात. हे सांधे जे आहेत, ह्या सांध्यांचं जे आवरण आहे, या सांध्यांची जी रचना आहे, हे आपल्या शरीरातले इतर जे मोठे सांधे आहेत, उदाहरणार्थ गुडघ्याचा सांधा, खुब्याचा सांधा, खांद्याचा सांधा वगैरे, या सांध्यांसारखीच ह्या मणक्यांच्या सांध्यांची रचना असते, ज्याला वैद्यकशास्त्रात आम्ही सायनोवियल जॉईंट असं म्हणतो. हे सायनोवियल जॉईंट जे आहेत, ह्या सायनोवियल जॉईंटमध्ये सर्व प्रकारचे संधिवात होऊ शकतात आणि त्यामुळे मणक्यांमध्ये सुद्धा सर्व प्रकारचे संधिवात होऊ शकतात. आपल्या दोन्ही मणक्यांना रक्तप्रवाह पुरवलेला असतो आणि त्यामुळे त्यांचं पोषण होतं आणि आपल्या या दोन मणक्यांच्या मधल्या सक्तीचं किंवा डिस्कचं पण पोषण होतं. हे जे पोषण आहे हे वयानुसार हळूहळू कमी होत जातं आणि जणू आपण एखाद्या कुंडीत असलेल्या गुलाबाच्या रोपाला जर पाणी घातलं नाही तर ते रोप हळूहळू पूर्णपणे सुकून जातं आणि त्याचं काम बंद होतं. ह्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वयानुसार हे हळूहळू बदल व्हायला लागतात, बदल होत जातात. यामध्ये ईश्वराने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट केलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या रचनेला अंतर्गतरित्या वारंवार त्याची कार्यक्षमता चांगली आहे का नाही, त्या रचनेमध्ये बिघाड तर झालेला नाही ना, आणि त्या रचनेमध्ये असं तर काही झालेलं नाही ना ज्यामुळे आपल्याला धोका उत्पन्न होईल, यासाठी जसं सीमेवरती आपण सैनिक तैनात करतो त्याप्रमाणे ईश्वराने आपल्या या सर्व रचनेला आपल्या नसांच्या नर्वच्या रूपाने वायरिंग दिलेलं आहे, सर्किट दिलेलं आहे. म्हणजे काय, तर आपल्या दोन मणक्यांच्या भोवती, आपल्या दोन मणक्यांच्या मध्ये असलेल्या सक्तीच्या भोवती आपल्या मज्जारज्जूकडून काही नर्व्स, काही शिरा, काही नसा ह्या येतात. त्याचप्रमाणे त्यांचा काही भाग हा मणक्यांच्या मध्ये मागच्या बाजूला असलेल्या आपल्या फॅसेट जॉईंट किंवा सांध्याला पण त्या कव्हर करतात, त्या सांध्यामध्ये पण त्या सांध्याभोवती कार्यरत असतात. ह्या ज्या नसा आहेत, ह्या ज्या नर्व्ज आहेत, ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या नर्व्ज प्रामुख्याने असतात, दोन सिस्टीममधल्या नर्व्ज प्रामुख्याने काम करतात. एक ज्या आहेत त्या अनैच्छिक नर्वस सिस्टीम जी आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, ह्या विषयामध्ये काम करतात. जी माहिती आपल्या मेंदूपर्यंत जाते पण ती नेणिवेच्या पातळीला राहते, जाणीवेच्या पातळीला, म्हणजे अनकॉन्शियस पातळीला राहते, कॉन्शियस पातळीला ती पोचत नाही. दुसऱ्या ज्या नसा आहेत, ज्या शिरा आहेत, या सोमॅटिक नर्व्स म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जाणीव करून देणाऱ्या ह्या नसा असतात. ह्या ज्या नसा आहेत त्यांच्या छोट्या छोट्या ब्रांचेस, त्यांच्या शेवटाकडे असणाऱ्या छोट्या ब्रांचेस ज्या आहेत, छोट्या त्यांच्या ज्या शाखा आहेत, ह्या आपल्या डिस्क भोवती खडा पहारा देत असतात, आपल्या दोन्ही मणक्यांमधल्या सांध्याभोवती खडा पहारा देत असतात आणि त्या असं बघत असतात की त्या ज्या गोष्टीला संरक्षण देत आहेत ह्या गोष्टीमध्ये काय बदल होतो आहे, ह्या गोष्टीच्या कार्यक्षमतेमध्ये, पोषणामध्ये, रचनेमध्ये, कामामध्ये काय बदल होतो आहे, याची इत्यंभूत माहिती सदा सर्व काळ सदैव आपल्या मेंदूकडे त्याचे नियंत्रण जास्ती चांगले होण्यासाठी ही माहिती पोचवली जाते. उदाहरणार्थ, मी जर आपल्याला असं म्हणलं की तुम्ही खुर्चीत बसलेले असताना तुमच्या पायाचा अंगठा कुठे आहे, तर तो तुम्हाला न पाहता व्यवस्थित दिसतो. दिसतो म्हणजे जाणवतो. तो तुम्हाला न पाहता सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये त्याची जाणीव असते की आपला पाय कुठे आहे, आपल्या पायाचा अंगठा कुठे आहे. तो आपल्याला डोळ्यांनी बघायला लागत नाही. ही जाणीव करून देणारी जी माहिती आपल्या पायाच्या बोटांकडून, आपल्या पायामधून मणक्यामध्ये आणि मणक्यांमधून आपल्या मेंदूकडे जाते, तशीच माहिती आपल्या मणक्यांमधून, आपल्या मणक्यांच्या मधल्या चकतीमधून, आपल्या मणक्यांच्या सांध्यामधून सदैव 12 महिने 13 काळ 24 तास आपल्या मेंदूकडे जात असते. ह्या माहितीचा स्रोत, ह्या माहितीचं वहन आपल्या मेंदूच्या दिशेला सदा सर्व काळ चालू असतं आणि त्यामुळेच आपण आपल्या शरीराची रचना आणि आपल्या शरीराची काम करण्याची पद्धत ह्याच्यावरती अतिशय उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण एक महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहोत, तो म्हणजे आम्ही डॉक्टर लोक ज्याला एजिंग आणि डीजनरेशन असं म्हणतो, किंवा वय होणे आणि शरीरामध्ये झीज होणे, असं आपण साध्या मराठीमध्ये त्याला म्हणू शकू. हे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. ह्या उदाहरणामध्ये तुम्ही एक छोटी कुंडी घ्यावी. ह्या कुंडीमध्ये तुम्ही एक गुलाबाचं रोप लावा. तुम्ही काही कारणांनी घराबाहेर जाणार आहात आणि महिनाभर त्या कुंडीकडे पाणी घालणे या रूपामध्ये, किंवा त्या झाडाला काही खत घालणे या रूपामध्ये तुम्ही लक्ष दिलं नाहीत, तर महिन्याच्या शेवटाला ते रोप पूर्णपणे सुकून जाईल आणि ते झाड नष्ट होईल. मनुष्य प्राण्याच्या शरीरामध्ये वयानुरूप हीच गोष्ट हळूहळू होत जाते. म्हणजे काय, तर आपलं शरीर जे आहे हे हळूहळू थकत जातं, हे हळूहळू कमकुवत होत जातं आणि मग हळूहळू त्याचं काम हे बंद होण्याकडे जाऊ लागतं. यापेक्षा झीज हा विषय वेगळा असा आहे की हा जो बदल आहे ज्यामध्ये वय होणे असं आपण म्हणतो, त्यापेक्षा झीज होण्यामध्ये वेगळं काय आहे, तर आपल्या शरीराच्या रचनेमध्ये कुठेतरी दोष निर्माण होतो. हा दोष अचानक विनाकारण निर्माण होत नाही, तर आपल्या सदैव जागरूक असलेल्या ज्या नसा आहेत, आपण असं क्षणभर म्हणूया की त्यांचा डोळा चुकवून आपल्या लक्षात न येता ह्या रचनेमध्ये बदल व्हायला लागतो. सुरुवातीच्या दिवसामध्ये ही रचना बदलती आहे ह्याचा आपल्याला थांग पत्तासुद्धा लागत नाही आणि मग हा होणारा बदल एका विशिष्ट मर्यादेपलीकडे झाला की अचानक एके दिवशी आपल्याला वेदना व्हायला लागतात. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर 60 वर्षाचे आजोबा हे 60व्या वर्षापर्यंत वेदनारहित असतात, पण अचानक एके दिवशी सकाळी ते उठतात आणि ओय 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 आ असं ते कणू लागतात आणि मग पाठीकडे आपल्या बोट दाखवून, कमरेकडे बोट दाखवून आपल्या नातवाला किंवा नातीला असं म्हणतात, अरे जरा माझी पाठ चेपतोस का बाळा, मला खूप वेदना होत आहेत. यामध्ये त्या क्षणाला ते आजोबा हे पूर्णपणे विसरतात की त्यांच्या पाठीमध्ये ज्या गोष्टीचं वय 60 वर्ष झालेलं आहे त्यामध्ये अंतर्गत काही रचनेमध्ये बदल झालेले आहेत. हे जे बदल आहेत हे आरोग्यपूर्ण नव्हेत. या बदलामध्ये त्या गोष्टीची रचना बिघडते. उदाहरणार्थ, नोटोकॉर्ड ह्या गोष्टीला लपेटणारा ॲन्युलस हा जो पदार्थ चकतीमध्ये आहे त्याला कुठेतरी भेगा पडू लागतात, तो क्रॅक होतो, त्याला तडे जातात आणि या तडे गेलेल्या जागी रक्तवाहिन्या आणि नसा हळूहळू त्या ठिकाणी आक्रमण करतात आणि तो तडा गेलेली जी जागा आहे ती दुरुस्त करायचा अल्पांशाने काही होईना, अल्पांशाने का होईना, पण प्रयत्न करतात. हा प्रयत्न विविध कारणांमुळे तोकडा पडतो आणि तो तडा जाणं हे आणखीन दर दिवशी वाढायला लागतं आणि मग हा तडा जाणं, त्याला भेगा पडणं हा प्रकार वाढायला लागल्यानंतर मग हळूहळू त्यामध्ये लक्षणं निर्माण होतात, कारण आपल्या रक्तवाहिन्या आणि नसा ही बदललेली माहिती आपल्या मेंदूकडे पोचवतात. ही माहिती वेदना या स्वरूपामध्ये मेंदूला समजायला लागते. तेव्हा साध्या शब्दात आपण नॉर्मल आहोत म्हणजे काय, तर आपल्या शरीराची रचना, आपल्या शरीराचं कार्य, आपल्या शरीराचं पोषण हे नॉर्मल आहे. वयानुरूप पोषण कमी झाल्यामुळे रचनेमध्ये होतात बदल आणि शरीर हे कमकुवत होत जाऊन एके दिवशी सर्व कारभार संपतो. झीज होण्यामध्ये, शरीराच्या रचनेमध्ये बिघाड होतो, त्यामध्ये काही गोष्टी ह्या बिघडतात, त्यांना तडा जातो. दुसरा मुद्दा, पाठीच्या मणक्यांचे जे सांधे आहेत, या सांध्यांमध्ये पण झीज होते, पृष्ठभाग खडबडीत होतो, सांध्यांचं आवरण सुस्त इत्यादी. आणि मग हे झालेले बदल त्याच्या भोवताली काम करणाऱ्या नसा आपल्या मेंदूकडे पोचवतात. थोडक्यात, झीज होण्यामध्ये लक्षणांचा अंतर्भाव आहे. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा असा आहे की ही जी लक्षणं निर्माण होतात, ही शरीरामध्ये झीज होणे हे वयाच्या 19व्या वर्षीही होऊ शकतं किंवा 90व्या वर्षी होणार नाही असं पण होऊ शकतं. परत ऐका, झीज होणे हे वयाच्या 19व्या वर्षीही होऊ शकतं किंबहुना 90व्या वर्षी होणार नाही असं पण असू शकतं. त्यामुळे झीज होणे हे वयानुसार प्रामुख्याने होत नाही, तर आपण आपल्या शरीराच्या रचनेची पुरेशी निगा न घेतल्यामुळे, त्याच्या कार्यामध्ये या रचनेत झालेल्या बिघाडामुळे बदल होतो आणि मग आपल्याला वेदना आणि विविध समस्यांना तोंड द्यायला लागतं. या ठिकाणी म्हणूनच आपण आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आपल्या शरीराची रचना आणि त्याची कार्यपद्धती ही उत्तम ठेवणे ह्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आपण आपली जबाबदारी टाळून वैद्यकीय व्यावसायिक तुम्हाला मदत करू शकत नाही. तुम्हाला योग्य दिशा दाखवणे आणि उपचार देणे हे जसं आमचं कर्तव्य आहे, तसं आपल्या शरीराची रचना आणि कार्य ह्याबद्दल ज्ञान मिळवून त्याच्यावर कृती करणे हे तुमचं कर्तव्य आहे. हे आपण जितकं चांगलं आणि लवकर लक्षात घेऊ तेवढं आपल्याला पुढे जाऊन होणारा त्रास हा आपण टाळू शकू. याबद्दल थोडक्यात, माझी व्याधी काय, तर प्रामुख्याने आपल्या पोषणाकडे, आपल्या जेवणखाणाकडे, आपल्या सवयींकडे, आपल्या व्यायामाकडे दुर्लक्ष करणे ह्या ठिकाणी त्या व्याधीची सुरुवात आहे. कंबरदुखी, यामध्ये कमरेत दुखणे, खुब्यात दुखणे, जांघेत दुखणे, माकडहाडात दुखणे, मांडी दुखणे, गुडघा दुखणे, पोटरी दुखणे, टाच दुखणे, किंबहुना सर्व पाय दुखणे हा विषय येतो. यामध्ये आणखीन एक व्याधी येऊ शकते, ती म्हणजे उतारवयामध्ये. ह्या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की उतारवयामध्ये काही गोष्टी वयानुरूप बदलतात आणि हा जो बदल आहे हा रचनेच्या रूपामध्ये जेव्हा बदलतो, मणक्यांच्या मधल्या सांध्यांचं जे आवरण आहे हे मज्जारज्जूच्या दिशेला जेव्हा बदलायला लागतं, जेव्हा हे आवरण जास्ती जास्ती कडक आणि जाड व्हायला लागतं, त्यावेळेला आपल्या मणक्यांच्या मधून पायाकडे जाणाऱ्या शिरांना उपलब्ध असलेली जी जागा आहे ही जागा कमी पडायला लागते आणि शिरांची गर्दी व्हायला लागते किंवा शिरा आवळल्यासारख्या होऊ लागतात. आपण आपल्या दंडाभोवती एक दोरी घेतली आणि ती कर्कचून आवळून बांधून ठेवली, तर थोड्याच वेळामध्ये त्याचा परिणाम आपल्याला आपल्या हातामध्ये जाणवू लागतो. हा परिणाम, हा कर्कचून बांधलेल्या दोरीमुळे आपल्या हाताला बधिरपणा येणे, आपल्या हातामध्ये रक्तप्रवाह कमी होणे, हात काळानिळा होणे आणि अतिशय जास्ती प्रमाणामध्ये हाताला त्रास होणे असा होऊ शकतो. हाच प्रकार थोड्याफार फरकानी आपल्या मणक्यांमध्ये झाल्यामुळे लक्षणांचा एक गट निर्माण होतो ज्याबद्दल आपण लवकरच बोलणार आहोत. तो गट म्हणजे आमच्या भाषेत त्याला आम्ही क्लॉडिकेशन किंवा विशिष्ट अंतर चालल्यानंतर, विशिष्ट वेळ चालल्यानंतर किंवा विशिष्ट वेळ उभं राहिल्यानंतर पायाला बधिरपणा येणे आणि पाय हा इतका गळल्यासारखा वाटणे की काही क्षणासाठी का होईना पण आपल्याला एका जागी बसायला लागतं असं त्यामध्ये निर्माण होऊ शकतं. आपल्याकडे लोकसंख्या जी आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही जशी जशी वाढत आहे तसं तसं हा लक्षणांचा गट म्हणजे हा त्रास होणाऱ्या पेशंटची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि ह्या विषयामधली पुरेशी माहिती किंवा त्या विषयामध्ये असलेल्या सखोल संकल्पना जर डॉक्टरांना माहिती नसतील तर डॉक्टरही काही वेळेला पुरेशा गांभीर्याने आणि पुरेशा स्वच्छतेने क्लॅरिटीने ह्याचे निदान करू शकत नाहीत. तेव्हा थोडक्यात माझी व्याधी काय, तर आपल्या शरीरात रचनेत बदल झाला आहे, आपल्या शरीरात कार्यात बदल झाला आहे, हा बदल झीज होण्याचा आहे आणि ह्या झीज होण्याच्या बदलांमुळे आपल्याला आपल्या शरीरातल्या नसा आणि शिरा मेंदूला काही संदेश देत आहेत, ह्या संदेशांमुळे आपल्याला त्याकडे लक्ष द्यायची गरज निर्माण झालेली आहे. हे आपण अत्यंत गंभीरपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा विषय गंभीर आहे का नाही हे डॉक्टरांपर्यंत पोचून त्याची शहानिशा केली पाहिजे.